व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे. सीपीएन बिराड महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
सुरक्षा व्यवस्थेचा निर्माता श्री हेमंत काळेकर नवप्रवर्तनाच्या क्षेत्रात एक अद्भुत आणि समाजोपयोगी अशा प्रकारचा शोध लावून स्वतःचा उद्योग स्थापन करणाऱ्या श्री हेमंत काळेकर यांचं नाव नागपूर नगरीतच नव्हे तर संपूर्ण भारतासह जगात प्रसिद्ध आहे. 1987 मध्ये बीईची डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांनी 5 वर्ष मुंबई येथे महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी मेल्ट्रॉन या कंपनीला अँटेना पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु अचानक टेक्नॉलॉजी मध्ये बदल झाल्यानं त्यांना त्या काळी मिळालेल्या एका ऑर्डर मध्ये प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. हा ऑर्डर पूर्ण करण्यासाठी श्री हेमंत यांनी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल मागविला होता व तो आपल्या घरामागील सर्वंट हाऊस मध्ये जमा करून ठेवला होता. परंतु या सर्वंट हाऊस मधून भरपूर स्क्रॅप व्हॅल्यू असणारा हा माल वेगानं चोरी होऊ लागला. चोर मोठा हुशार होता. प्रत्येक वेळी नवीन मार्गानं आणि नवीन पद्धतीनं तो चोरा करत असे. आधीच मेल्ट्रॉनची ऑर्डर रद्द झालेली, प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं, त्यातच हे चोरी प्रकरण. या सर्वांमुळे त्रस्त झालेले काळेकर या चोरी प्रकरणानं मात्र मोठ्याच आर्थिक संकटात सापडले. आपण स्वतः इंजिनियर असून यावर मार्ग काढू शकत नाही याचं त्यांना स्वाभाविक दुःख होऊ लागलं. परंतु निराश न होता यावर काहीतरी उपाय शोधून काढावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यास सुरुवात केली. निरनिराळ्या शक्यतांचा विचार करता करता एका विचारावर येऊन ते थांबले. त्यांचं असं लक्षात आलं की भारतीय व्यक्ती स्वतःच्या घराच्या सुरक्षेबाबत नेहमीच चिंतेत असतो. यावर आपण काय काम करू शकतो यावर त्यांनी विचार केला आणि त्यांच्या मनाने पक्क केलं की आता यावरच कामाला लागायचं. देशांमध्ये घरगुती सुरक्षा व्यवस्था कमी असते याचा त्यांनी अभ्यास सुरू केला आणि भारतात पहिल्यांदाच एका आगळ्या वेगळ्या संशोधनाला सुरुवात केली. जर मनात इच्छा असेल तर काय होत नाही हो, या धर्तीवर त्यांनी संपूर्ण इच्छाशक्तीपणाला लावून इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची सुरक्षा व्यवस्था पद्धती शोधून काढली. परंतु सुरुवातीला या पद्धतीचा वापर करण्याची आपल्या समाजातील जनतेची मानसिकता नव्हती. घरात चोरी होऊ नये म्हणून मोठमोठ्या कुलपांची आणि तिजोऱ्यांची सोय करणारे नागरिक इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घरांची सुरक्षा करण्यास मात्र मागे पुढे पाहत असत. त्यावेळी श्री काळेकर यांनी ही पद्धती जनमानसात रुजविण्यासाठी व त्याची आवश्यकता त्यांना पटवून देण्यासाठीच आपले आयुष्य खर्च करण्याचा निर्णय घेतला. नागपुरातील शिवाजीनगर भागात केवळ 2 सहाय्यकांच्या मदतीने त्यांनी 20 वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रांचा स्वतःचा कारखाना सुरू केला. सुरुवातीला मोठ्या कष्टानं व परिश्रमानं त्यांनी तो चालवला. घरातून केवळ मानसिक आधार त्यांनी घेतला. स्वबळावर स्वतःची संपूर्ण आर्थिक शक्तीपणाला लावून त्यांनी हा व्यवसाय आज नावारूपाला आणला आहे. विदेशात सुरक्षा पद्धतींचा वापर करण्याची सक्ती करण्यात आलेली असते, परंतु भारतात मात्र अजूनही त्याचा पाहिजे तेवढा वापर होत नाही, ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. खरे तर त्यांनी लावलेल्या या सुरक्षा व्यवस्थेमुळे खूप चोऱ्या वाचल्या आहेत. आज सोन्या चांदीची दुकाने, एकट भागात असलेली घरे, मोठमोठे बंगले यामध्ये श्री काळेकर यांची ही पद्धती उपयोगात आणली जात आहे. पावन भूमीत सातत्याने होणारा चड्डी बनियान टोळीचा दरोडा त्यांच्या या सुरक्षा पद्धतीमुळे थांबल्या गेला आहे. परंतु या सर्वांचा कुठेही प्रचार प्रसार होत नाही. प्रसार माध्यमे चोरी झाल्याचे सांगतात पण चोरी वाचल्याचे छापत नाहीत असे त्यांना वाटते. नवीन संशोधन करून तयार झालेल्या उद्योगात सुरुवातीचा संघर्ष सहन करून ताऊन सुलाखून निघालेल्या या उद्योगी पुरुषाने आज फार मोठी भरारी घेतली आहे. 500 रुपयांच्या उलाढाल आणि 2 व्यक्तींना सोबत घेऊन सुरू झालेला हा उद्योग आज 60 व्यक्तींना रोजगार प्रदान करतो आहे आणि 6 कोटींची वार्षिक उलाढाल करतो आहे. आज ते 40 बँकांच्या सुरक्षा व्यवस्थांवर सल्लागार असून बँकांना विविध योजना तयार करून देत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नागपुरातील सुवर्ण साठ्याचे संरक्षण जाळे निर्माण करण्याचे कार्य त्यांना प्राप्त झाले आहे. नक्षलवादाविरुद्ध कार्य करणाऱ्या पोलीस विभागाला सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला आहे. एखाद्या घराची चोरी जेव्हा वाजते किंवा मोठमोठ्या बँकांना चोरीची सूचना मिळून ते आपल्या ग्राहकांच्या अनमोल ठेव्यांचे जतन करतात हे पाहिले म्हणजे मला सर्वाधिक आनंद होतो असं त्यांनी अत्यंत समाधानाने सांगितलं. माझ्या एका संशोधनामुळे समाजाचं आणि पर्यायाने देशाचं होणारं संरक्षण मला अधिक समाधान देतं असं त्यांचं म्हणणं आहे. आजच्या पिढीला अशा स्वरूपाचं संशोधन करण्याची प्रेरणा मिळावी, प्रयत्न करीत राहणं हे आपल्या हातात आहे. कारण संधी ही प्रत्येक ठिकाणी आहे आणि संकट ही सर्वांवरच येत असतात. या संकटांमधून संधी कशी शोधायची, संकटाचं संधीत कसं रूपांतर करायचं हेच जाणून घेणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी नवीन पिढीला स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या हेमंत काळेकर हे भारतीय मानक संस्थेवर मानद सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यांनी ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे असं त्यांनी सांगितलं. केवळ उद्योग करून नफा कमविणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय नसून समाजासाठीही काहीतरी करण्याची त्यांची जिद्द आहे. त्यांनी आधार नावाची समाजसेवी संघटना स्थापन केली असून त्याद्वारे ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयी पूर्ण करीत आहेत. समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या समाजशील आणि देशाभिमानी अशा या उद्योगी पुरुषाला आमचे लाखो प्रणाम.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.